अरे दिलीप कुमार, तू हा कोंबड्या विकण्याचा धंदा सोडून दे आणि माझ्याकडे ये, माझ्याकडे आपण दोघे मिळून सोन्याचा धंदा करू, सोन्याचा जरूर करू, जरूर करू, हा करू। ना राजकुमार, ना नाही राजकुमार, बिलकुल नाही। अरे कशाला दाखवतोस, अरे कशाला दाखवतोस तू मला हा सोन्याचा धंदा? कारण आज माझ्या कोंबडीने घातलाय सोन्याचा अंडा, सोन्याचा अंडा घातलाय माझ्या कोंबडीने, म्हणून म्हणून तुला बोलावसं वाटते राजकुमार।
धंदा कई घालय गो, लाव बघ सोन्याचा अंडा।